जवळपास ऋषभ गाणे आपण शताब्दी वर्ष होतं तेव्हा आपण वेगवेगळे पैलू त्यांचं चरित्र सर्व आपण परत एकदा उघडतो. तर त्यांना आवडणारा हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सत्संग ते म्हणत असत की प्रवचनामध्ये प्रवचनकार त्याचा अभ्यास श्रोत्यांसमोर दिसतो आणि प्रवचन झालं की काही व्यक्तिगत पातळीवर असलेली मंडळी कुठपर्यंत पुढे आली आहे ते त्या वेळेला तो बघत नाही, पण प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाच्या वेळेला मात्र बघता हा श्रोत्यांच्या पातळीवर येऊन एक सुखसंवाद साधला जातो आणि खूप वेगळं वातावरण निर्माण होतं. नागपूरला आम्ही स्वामीजी परवा जायचो तेव्हा आठवतंय श्यामाताईंच्या तिथे त्या गल्लीमध्ये पांडव लागलेला असायचा, रस्ता जायला यायला श्यामाताईंचं काम होत ते मोठ्या प्रेमाने त्यांनी ते केलेलं होतं सगळं. आणि त्या माटवामध्ये स्वामीजी त्या शहेनशहासारखे बसून श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांना उत्तर दे त्याच्याबरोबर बसून मी काही प्रयत्न करणं म्हणजे हे तसं थोडं अलीकडच आहे, त्यांनी परवानगी दिली आहे म्हणून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करू. साधारणाने मन खंबीर व्हायला हवे पण माझ्या बाबतीत उलटेच झाल्याचं जाणवते. मन अतिशय हळवं झालंय त्यामुळे कोणी काही बोलले की ते मनाला लागून राहते, त्याचे चिंतन होऊ लागते, त्यातून बाहेर पडणे जरा अवघडच वाटते. यासाठी काय करावे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण आपण साधना करतो आणि स्वामीजींकडनं श्रवण देखील आपल्याला होत आहे, त्यामुळे सर्वाभूती भगवत भाव ठेवायचा प्रयत्न आपण करतो आणि आपली वागणूक बघून खर तर आपल्या सुधारणेकरता म्हणून कोणीतरी काहीतरी बोलत राहत केंद्रात जाऊन हे शिकला असता ही व्यक्ती कधीच येत नाही केंद्रात, पण ती मात्र आपल्याला सुनवत राहते स्वामीजी हे शिकवत असतात. खरंच अंतकरण मन निर्मळ व्हायला लागलेलं असतं साधनेने त्याची एक ऍक्सेप्टन्स लेवल वाढायला लागलेली असते, खरोखरी ते जसं आहे तसं सहन करण्याची वृत्ती झोन धरायला लागलेली असते. पण त्याच्यावर हे असे जर निखारे ठेवले गेले तर तो उत्साह उगवणारा जो पूर्ण असतो तो सुखायला वेळ लागत आहे. पण प्रश्न असा विचारला की मन खंबीर व्हायला पाहिजे, मन खंबीर होणं म्हणजे खर तर आपण मनाकडे चांगलं बघत साधनेत आपण काय करतो आपल्याला स्वामीजींनी काय सांगितलं देह मन बुद्धीकडे लांबणं साक्षी भावानी खर तर बघून ते आपण नाही येऊ हे साधनेने सिद्ध व्हायला पाहिजे. पण बोलताना उलट दिसतंय की त्या मनाच्याच मागे लागल्यासारखं दिसत, कारण जर मनाकडे लागलं बघायचं राहिलं की मोठे स्वामीजी म्हणायचे त्याला काही दिसली घेणार नाही म्हणून नाहीतर ते बघायचे की आहे का कुठे आणि म्हणायचं मग स्थळा सारखं आणि मग तिच्याकडे बघून म्हणायचे त्याच्यावर तसे बघ मांडले भाव काढलं तरी घाबरायचं तर केंद्रा कुठला आहे स्थळ वगैरे काही पण सांगताना ते म्हणायचे की स्थळासारखं त्याला बाजूला टाकता आलं पाहिजे. साधनेने जर काही साधायचं असेल तर आपण मनापासून वेगळं व्हायला पाहिजे. देह ज्या सत्तेवर चालतो त्या सत्तेशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे, बुद्धीचे जे निश्चय व्हायला पाहिजे ते भगवत प्राप्तीचे व्हायला पाहिजे. पण पुसाला उलट दिसतं की मन गंभीर होतं म्हणजे ह्या सत्तेकडे लांबणं बघून व इच्छेने आताची जी परिस्थिती आहे असं समजून त्याच्यामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर गंभीरता येते ना, कोणी बोललं आणि आपल्याला ते लागलं स्वाभाविक आहे. शांतता एखादा कोणाला तरी टाकूनच बोलत असेल आणि रिसिव्ह करणारा ही तोच जर असेल तर खर्ची करणंच होत ना. पण हळवं होणं त्याच्यापेक्षा मन तरल होणं असं म्हटलं असतं तर जास्त योग्य झालं असतं. कारण साधनेची मन निर्मळ व्हायला लागतं, शुद्ध व्हायला लागतं आणि शुद्ध झालेलं मन स्वाभाविकरित्या सर्वांजवळ राहायला लागतं आणि आपल्याला आपण त्याच्यापासून वेगळे आहोत हा बोध खर तर दिवसेंदिवस व्हायला पाहिजे. ते वेगळं होत आहे, आपण लांबण पाहतो आहोत आहे या परिस्थितीमध्ये उत्तम रीतीने आपल्याला उभं राहता येत आहे असं संगीत किंवा खर तर सांगितलं आहे. साधना करून तिचं तिचं होणं हे अभिप्रेत नाही. समोरची व्यक्ती कमीत कमी आपल्याला वेगळं ठरवत नाही एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे. आम्ही जे म्हणत असत की 100 संबंध 95% लोक आपल्याला चांगलं म्हणणं आहे, 5% काही केलं तरी सुधारणार. सर्वत्र भगवत भाव ठेवून वर्तणूक करताना देखील 5% लोक हिरण्य मानी विधी पाळणा पुरती देवाची हृदय म्हणून त्यांच्या बाबतीत आपण नादाला देखील लागले होते. तर स्वप्रकाशे चोखे असं म्हणतात जिथे आपण आहोत तिथे फक्त उभं राहून स्वप्रकाश जो आहे आपल्या स्वतःच्या प्रकाशात हे सगळं बघायला पाहिजे आणि करतम भाव करता यायला. करतम भाव न करता श्लोक ऐकला, विद्या विद्या संपत्ते ब्राह्मणे कवी हस्ती श्री कैवल्य बाबा केश पंडित हा समदर्शना. कोण बोललं आपल्याला तो देणार देतो का तो साधना करतो का त्याचं बाकीचं आयुष्य काय म्हणत आपल्याला माहिती असत. आपलं ज्याला खरंच टाकायचं आहे असा आपला सुरू आहे म्हणजे थोडक्यात अगदी आपल्या जवळची व्यक्ती जिला असं वाटतं आणि ती जर आपल्याला काही म्हणत असेल तर मात्र नक्की त्याच्यावर विचार करून आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा. पण बाकी कोणी सोपे होण्यावर आपल्याला काही बोलत असेल तर हळवं होण्याचं काही कारण जो मोले म्हणणार नाही तो नाच डोळतो आहे. मग येणे ब्रह्मानंद सेविला आले तो केविला आले. आपण जर ब्रह्मानंदाचे अधिकारी आहोत, आपण जर अनुग्रहित आहोत, आपण जर स्वामीजींचे आहोत कुठेतरी आतमध्ये ही पक्की भूमिका पाहिजे ना. सगळं जग जरी विरुद्ध गेलं तरी देखील विश्वास जर असतात करण्यात आले तर संध्यास धर्म स्वीकारला आणि ते परिभ्रमण करायला निघाले तेव्हा एक माकडाचा विरोध त्यांच्या मागे लागला आणि लागले. तर एका साधूंनी त्यांना थांबवलं आणि ते म्हणजे पळतोच कुठे माझं मागणं लागलं म्हणजे तोंड करून उभं राहा त्यांच्याकडे. तोंड करून उभे राहिले माकडच होते की त्यांचे तोंड करून तिकडे बघायला लागले झालं कामच होऊन जाईल. तसं कंकट आली कोणी काही बोललं तर आपण त्यांना तोंड द्यावं. म्हणजे स्वामीजींनी सुद्धा एकदा असं सांगितलं की संकटांमध्ये जन्मभूत न जाता त्याच्याकडे तोंड करून उभं राहायला आपण शिकलं पाहिजे. मन हळवं झालेलं आहे तर ते तरल होणं हे जास्त महत्वाचं आहे. पण त्याच वेळेला आपण त्याच्यापासून
वेगळे आहोत आणि भगवत भाव अंतकरणामध्ये त्या मनामध्ये वृद्धिंगत होतो असे हे जास्त बघायला पाहिजे. हळवं होणं आणि तरल होणं याचा थोडा फरक आहे. साधना झाल्यानंतर अंतकरण तरल होत आणि ते प्रसन्नतेला आपल्याला घेऊन जात आणि हे जे हळवं आहे ते हळवं आपल्याला परत परत संसारांच्या त्याच्यावर चिंतन म्हणून त्यातून पाठी पडणं जरा
ठाकूरांना प्रश्न विचारला
असं बोलतात तर मी त्यांच्याकडे अशा पद्धतीची दुर्लक्ष करतो. त्याबरोबर ठाकूर एकदम मर्यादा त्यांना देखील असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्यांच्यामध्ये देखील समस्त बघावा पण ठाकूरांच्या भूमिकेवर आणि नरेंद्र तरुण सरकारच्या उत्साहाचे दुःख यायला लागलेले असे होते. त्यामुळे मी सरकार जाईल आणि बघितले एकदर्शी आहेत असं त्याबरोबर ठाकूरांच्या अंतकरणाला मात्र ते लागलं. त्यांच्यामध्ये देखील भगवंत आहे पण ते प्रसंगोपात आपण घ्यायला पाहिजे. जर आपल्याला हे चिंतन नसेल तर आपण भावनेची स्थळच त्याग करावा असं देखील सांगितलेलं आहे. आपण आपली प्रकृती ओळखून आपला बोध कसा टिकेल त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं या गोष्टी सगळ्या तोडून द्यायला आपण शिकावं. पण ह्याचा अर्थ पण दुसऱ्यांचा उपद्रव करणार दुसऱ्यांना ते बोलतात त्यांना टाळणारे त्यांचं काहीच मनावर न घेणारे आपल्या वर्षांपर्यंत असंही साधारणाने मन गंभीर झाला तर कोणी काही बोललो तरी मला काही नाही वाटत असंही नको आणि एकदम असा हळव होऊन रडवेलही नको. कारण साधारणांनी ज्ञानेश्वर महाराजांनी तर असं म्हटलंय पायी गाठा नैकटे ते व्यथा जीवी उमटे कैसा कोळे संकटे पुढील असते का पावो शीतल झाला आहे ते कौलियाची लागी मुळे कैसा परसुखे जाई सुद्धा हे म्हणून त्याचं असं होत ना साधारणांनी. आपण तारतम्यानी एकतर कोण आपल्याला बोललाय ते बघतो तो जर आपल्या परिवारातला नसेल तर पैसे संरक्षण घेण्याचं काही कारण आणि दिवसेंदिवस आपण वेगळे आहोत आपण वेगळे आहोत वेगळे आहोत इतरांना नजर प्रकाशित करणारे आपण आहोत. आपला संबंध नाही असा आतमध्ये भाव पक्का करावा तर देशातलं बाहेर पडणं अंतथा मन आपल्याला असंच कुठल्याच प्रकाराने आपल्याला समाधान होणार नाही. म्हणून कधीतरी त्याला काढून टाकावं. चित्त शुद्धीचा उपाय सदा चिंतावे काही पाय असे म्हटले आहे. चित्त शुद्धीसाठी कर्म वृत्ती ध्यान यापैकी कोणत्या मार्गाने चित्त शुद्धी जलद मार्गाने होऊ शकेल तर गतीने चित्त शुद्धी लवकर होऊ शकेल का पण दुसरा जो प्रश्न आहे सत्संगतीने चिंतशुद्धी लवकर होऊ शकेल काय तर त्याचं उत्तर 100% गोमात्र आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये खरोखरी आपले अवगुण आपल्याला लवकर लक्षात येतात. आपले जे छोटेसे गुण असतात ते मोठे करून सांगतात त्यामुळे मनाला उभारी देखील येते. कारण त्यांच्या तिथे बसलेलं असताना अहंकाराला खान पाणी सुद्धा पण बाहेरच्या जगामध्ये संत्रस्त झालेला साधक संतांच्या विष्णूंच्या तिथे आल्यानंतर त्यांच्या प्रेमानी त्यांनी घातलेल्या मनावर सुंदरीनी खरोखरी सर्जरी होतो आणि मग असा तरतरीत झालेला ते म्हणतात ते ऐकायला तयार होतो आणि लेखी बोलणे सुनायला लागे असं जसं म्हण आहे किंवा पाणी उठल झाडाला तृणते प्रसंग याची ती तैसे एका बोलणीला होय सावळीला सुखम असं ज्ञानेश्वर महाराज ने म्हणतात. तसं संत संगतीमध्ये दुसऱ्याला सांगत असताना आपल्याला देखील ते समजून येतात आणि मार्ग सापडून जातो. चित्त शुद्धी सत्संगाने लगेचच होतो. कर्म भक्ती ध्यान यापैकी कोणत्या मार्गाने चित्त शुद्धी जलद मार्गाने होऊ शकते आपल्याला किती लवकर करून याच्यावर खरंतर अवलंबून आहे. कारण या प्रत्येक मार्गाने चित्त शुद्धी होऊ शकते. कशा की जलद आणि कशात आपण 2008 आपली गाडी नक्की
की नेहमी असा अनुभव आहे की शेजारची लाईन आमच्यापेक्षा जलद आहे असं आपल्याला वाटत.
त्यामुळे जो विलंब करतो त्याला असं वाटतं की ध्यान मार्गी जरा लवकर चिंतू शकते.
जो भक्त भक्त जो आहे तो भक्ती करता करता त्याला हात जर आलं
त्यामुळे
असं त्यांनी आपल्या वाट्यात जे आलेलं आहे आपली प्रकृती ज्याच्या करता योग्य आहे ते करून शेवटी अंतिम ध्येय आहे ते चित्तशुद्धीच आहे. प्रथम रूपने असं सांगता येईल एखाद्याची वृत्ती खरंच अंतर्मुख असते त्याला खरंच लोकांमध्ये यायला
म्हणतो एखादा पक्षाला खरंच चांगला आहे
पण हे तिन्हीही हाताळावे लागतात चित्तशुद्धी करतात. एकच कर्म सुटत नाही असं म्हटलं कारण कर्म सुटत नाही काही गेल्या वृत्ती म्हणजे काय हे नीट जर समजून घ्यायचं तर ते आपण समजून घेतो आहोत तर ती काही छोटी नाहीये. नुसतंच तस्वीरी समोर निरंजनाने उत्पत्ती ओघाळली नमस्कार केला साष्टांग भेटला तर मुक्ती झाली असंही म्हणता येईल. त्यामुळे हे सगळं त्या मानाने तोकाच करावं लागतं आणि तोकाच करण्याकरता म्हणून काही वेळ देखील द्यावा लागतो. म्हणून जलद मार्गाने जलद मार्गाने जर असं वाटतं आणि झालंय असं वाटेल सोबत तिथे मन कुठेतरी परत होऊन जात. भक्ती करत असताना भगवंताशी अगदी एकरूप होतोय असं वाटत राहत आणि कुठला तरी एखादा संसाराचा विचार येतो. कर्म करत असताना त्या कर्मामध्ये भगवंताची पूजा चालली असा भाव ठेवता ठेवता कधी मी येतो आणि मी हे केलं असं वाटतं तिथं बाजूला प्रत्येकाचे प्लस आणि मायनस आहे ते समजून घेऊन आणि आपली जी प्रकृती आहे ती समजून मिश्रण प्रत्येकाचं वेगळं आहे ना सत्वराच्या कर्मात त्यामुळे त्या मिश्रणाला लक्षात घेऊन त्या त्या पद्धतीने केलं तर त्या त्या व्यक्तीला ते घडत होऊ शकत. पण सगळ्यांचंच मिळून चित्तशुद्धी होऊन त्यांना आत्मज्ञान होणं हे महत्वाचं आहे. नाहीतर नुसती चित्तशुद्धी झाली तर ती परत गडबडण्याची होण्याची शक्यता म्हणून चित्त शुद्ध होऊन ते आपल्याच्या ठिकाणी जर विरघळून गेलो तर मात्र खरी मजा आहे. म्हणून सत्संगतीने सगळ्यात जलद होत आणि मग पुढचं जे आहे कर्म आणि ध्यान हे पाहिजे आमची प्रकृती करावं प्रत्येकाला तुमच्या जलद गतीने तिथे घेऊन जातो. आजची अवरोध सेवा संपर्क
महा something Gita to you, Yaneshwari to you, what is meditation to you? There is one Samarinadas message, Samadhas message, तर याचा उपयोग काय अशी त्यांची प्रसिद्ध वचन आहे. पण संता सभे वचन योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग केसी यांनी नक्की समज तथार्थची समज वाटचाल येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्यामुळं अंडरस्टँडिंग ही गोष्ट समज ही गोष्ट अभ्यासाने विकसित होते आणि आपल्याला त्याचा अनुभवही आहे. आता त्याची जी क्वालिटी आहे समजण्याची किंवा समज असण्याची जी शक्यता आहे त्याची गुणात्मक शक्यता आहे ती काही लोकांच्या ठिकाणी थांबून गेल्यासारखी होते. त्याच्या पुढे त्यांचा विकास त्यांना दिसत अभ्यास करून देखील पण आपण आपल्या प्रयत्नांनी जिथपर्यंत पोहोचू शकू तिथपर्यंत पोहोचणं हे त्याचं त्याचं काम आहे. त्याच्या आधी म्हणजे अभ्यासही न करता समज ही नैसर्गिकच असते का असं म्हणण्यात अर्थ नाही. वर्षापूर्वी आपल्या केंद्रामध्ये सौभाग्यवती पद्मादेवी तळवळकर गाणं घरी आधी आल्या चहा पारण्यासाठी पंडित सुरेश तळवलकर गुरुकुलासारख विद्यार्थ्यांना स्वतःच्या कंत्रणी आपल्या घरी घेऊन तबला शिकवतात फार मोठं काम करतात आणि त्याही शिक्षण देण्याचं काम करतात. तेव्हा त्या असं म्हणतो की आम्ही विशिष्ट विद्या म्हणजे खोटून त्यांना तयार करण्याचं काम करतो पण त्याच्यानंतर आम्ही केलेलं आहे त्याच्या आधारावर विकसित करण्याचं काम हे ज्यांनी त्यांनी करायचं असतं काय आणतं ते कळत नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण शिकवल्यानंतर म्हणजे आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलं पूर्ण शिकवलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते विकसित केलं असं त्या म्हणाल्या. तसं विकसित करता येत नाही. पंडितजींसारखं हुबेहूब तबला वाजवता येऊ शकेल पण अचानक पंडितजी जे काही वाजवतील त्यांच्या प्रतिभेनी तर ते वाजवता येणं तिला प्राप्त लागत नशीब म्हणायचं का देवाची कृपा म्हणायची असं त्या म्हणाल्या. पण मी त्यांना असं म्हटलं की तिथपर्यंत विधान धडपड करत पोहोचणं हे त्याचं त्याचं काम आहे. मग त्याच्या पुढे जाता येणं न येणं तुझं कोणी सांगितलं विवेकानंदांबद्दल कोणीतरी उत्तरात की त्याच्या डोळ्यात पाणीच येत नाही. रामकृष्ण म्हणाले की त्या डब्क्यामध्ये खडा टाकला तर लगेच खालून गाळत वर येत पण मोठ्या सरोवरात दहा हत्ती जरी गेले तरी खालचा गाळ वर येत नाही. अशा सरोवरासारखा आहे. पण ही जी समज आहे ही समज अभ्यासाच्या पुढची नरेंद्राची एक विशेष गोष्ट आहे. पण अभ्यासाने जिथपर्यंत पोहोचता येतं तिथपर्यंत प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे ती जर काही शंका नाही. समज ही गोष्ट नक्की आहे. तसं आपल्या प्रत्येकाला आपण आठवलं आपण मॉन्टेसरी गेलो पहिली गेलो दुसरी गेलो आमच्या वेळेला अकरावी मॅट्रिक होतो प्रत्येकाचं रिझल्ट वेगळे आमच्या वर्गातल्या प्रत्येकाचे रिझल्ट वेगळे लागते. त्याच्यानंतर एका शिक्षकांनी ते सगळं शिकवत असतात. फक्त अपेक्षित असं आहे की भरपूर प्रयत्न केले आणि मग वेगळं लागणं हे समजावं नक्की अवलंबून पण जर प्रयत्नच नाही केले तर काय होतं. म्हणून अभ्यासाने ही समज विकसित होते, जेवढी विकसित होते तेवढी जर होते जसं परमार्थ सगळे करतात तर स्त्रीची या महापुरी विकताची कोटीवरील परिप्राप्तीच्या पैलतरी दुपारी लाभा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून कोणीतरी एखादा प्राप्तीचं पैलतीर गाठण्याचा आपण प्रयत्न कशाला करायला पाहिजे असं आपण म्हणतो. आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करतो असं मी म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आपली समज तेवढी नाहीये, संधी मिळेल आणि अभ्यास होईल तसं पुढचं पुढचं समजायला जर सुरुवात झाली, एखाद्याच्या ठिकाणी ती समज असेल तर तिला वाव मिळणं जसं कण घालणं आपलं काम आहे मग अंगार असेल तर फुलती तर ही फुंकर मात्र जरूर घालायला पाहिजे. काही जणांची समज मुळातच कमी असते, त्याला कोणीच काही करू शकत आणि प्रत्येक गोष्टीची एक समज आणि त्याला मर्यादा आहे. जसं लाडू महाराजांना रामकृष्णांनी अगदीच अशिक्षित हे बरं नाही म्हणून अक्षर करून केला. स्वतः रामकृष्ण परमहंसांनी पाठी घेऊन दम भरणं शिकवायला सुरुवात केली. बंगालीमध्ये अध्यक्ष शिकवायला सुरुवात केली तर 8 दिवस शिकवल्यानंतर देखील पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिकवलेलं तिसऱ्या दिवशी शिकवलेलं 8व्या दिवशी देखील जसं येईल ना तसं महाराज म्हणाले, रामकृष्ण म्हणाले की लाडू तुला हे काही येणार नाही, तू हे सोडून नाही त्याची पाठी टाकून दिली. तो म्हणाला मी सध्या तुमच्याकडे आलो. ती लाडू महाराजांची शिक्षणाची मर्यादा ते लाडू कपडे धुवत असत असलेल्या मंडळींचे. आणि विवेकानंद अमेरिकेमध्ये गाजले आणि परत आले आणि कलकत्त्यामध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये विवेकानंद भावने बोलत होते, बुद्धीच्या तर्काच्या अंगाने बोलत होते, अनुभवांच्या अंगाने बोलत होते, मानसिक अनुभवांच्या अंगाने बोलू लागले, उपदिशांमधले नाक्षे देऊ लागले. तेव्हा आपले सगळे गुरुवंत गतीमध्ये समोर बसले आणि एकटा लाकडू आणि रडत असलेला दिसतो. विवेकानंदांनी लाकडू कडे जाऊन त्यांना असं विचारलं की रडत पडत होता त्यांनी हे वाचलेलं नाही पण माझा अनुभवाच बोलत होता हे ऐकून मला रडत येत. म्हणून हे जे अंडरस्टँडिंग आहे ते प्रत्येक शिक्षकाचं अंडरस्टँडिंग देणारं आहे, शिक्षणातलं आहे, त्याच्यातील गणितातलं आहे, शास्त्रातलं आहे, भाषेतलं आहे, तसं परमार्थामध्ये देखील एक विशिष्ट अंडरस्टँडिंग आहे, संभाषणामध्ये देखील एक अंडरस्टँडिंग आहे आणि त्या पातळीच्या पुढे तो जाऊ शकतो की नाही जर तो विषयासक्त नसेल परमार्थात नक्की पुढे जाऊ शकतो. चर्चेमध्ये देखील सामान्य चर्चेमध्ये देखील जर तो मोकळा ओपन असेल, दुसरा काय म्हणतोय हे समजून घ्यायला तयार असेल तर त्याला समजतं तो आहे तिथंच अडकून राहतो. महाभारतामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. वन श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला असं सांगितलं दुर्योधनाला दुर्योधनाच्या निमित्ताने की या तिथे सगळे परिपक्व झालेले आहेत मृत्यू करता आणि यांना रणात सोडवल्या खेरीज मी राहणार नाही. इतके माजलेले हे मरण्यासाठीच योग्य आहेत असं भगवान बोलत असताना धृतराष्ट्र मध्येच त्या संवादामध्ये म्हणतात की हे वासुदेवा आपलं भोजन मंत्र तू आमच्यात हे कमी का. हा एक मध्ये श्लोक व्यासांनी लिहिला म्हणजे भगवंत काय बोलतायत राज्यसभेमध्ये आणि धृतराष्ट्राची समज कुठपर्यंत आहे की आता हा प्रसंग एकदा फुकून जाऊ आणि जेवणात राहू असं धृतराष्ट्राला वाटत होत की काय जेव्हा एखादी गोष्ट अजून कळतच नाहीये आपल्या भावनेतून म्हटलंय काय करायचं हे आधीच जाऊन ठरलेलं आहे म्हणून कृष्णाकडेही दुर्लक्ष करण्या एवढं उत्तम पडत धृतराष्ट्राला आला पण दुसऱ्या अंशांनी या संभाषणाची समजच त्याला नव्हती. हे विनोद वाचला तर की पत्नी पतीला म्हणजे काय उघडतंय बाहेर पाहिलं तर एक पाण्याचं पाणी हलत नाहीये जरा खिडकी उघडा तो म्हणाला की खिडकी उघडून थोडी झाडाची पानं येणार. तरी अभ्यास चा उपाय आहे असं ते तुम्हाला काही झालं तरी अभ्यास चा उपाय आहे त्यामुळे अशाही माणसाची पाठावर जरी हालत नसली तरी बाहेरची हवा आधी उत्पत्तीला जरा दुखावं पाहिजे एवढंच तर समजावं.
अभ्यासाने समर्थ वाढले आणि मग पुढे त्या म्हणाल्या तसं कुणाचं कारण आड येत कपरा काय आड येत तो शिकवलं त्याच्या पुढं का जाऊ शकत नाही एखादा जाऊ शकेल ते चांगलंय पण जेवढं तो करतो ते असं म्हणाल्या तेवढ्यावर देखील तो चांगली परमार्थांच्या प्रसिद्धीचा काही संबंध नाहीये पण अभ्यासाने नियमित तर जीवन होईल. संतांकडे गेला संतांकडे शब्द तर येईल काही येईल की नाही येईल ज्ञानाचा अभ्यास करेल काही मन आवरण्याचा प्रयत्न करेल त्याचा उपयोग होईल की नाही होईल ज्ञानाचा विचार करेल त्याचा काही एक उपयोग त्याला होईल आणि वैराग्यपूर्वक गुरूंच्या चरणांची उपासना करेल तर वैराग्याचा पूर्ण अंगी आल्यामुळं तो संसारामध्ये देखील एका मर्यादेनी योग्य रीतीने राहील आणि गुरु शरण भावाने राहील याच्यात जेवढी समज त्याला घ्यायची. आता असं आहे की प्रत्येकाने जे शिवाजी महाराजांच्या वेळेला जो विलक्षण इतिहास घडला त्याच्यामध्ये प्रत्येकानी सेनापती होण्याची इच्छा झाली स्वराज्य हे उद्दिष्ट त्यांच्या समोर होत. रामकृष्णांच्या कोसलेकर महाराजांच्या स्वामीजींच्या स्वरूपानंदांच्या जीवनात प्रत्येकाचं एक काहीतरी कार्य असू शकतं. प्रत्येकाने इच्छा आत्मदर्शनाची करावी आणि आत्मदर्शनाची इच्छा धरत असताना ती जेवढी उंची वाढेल व्यक्तिमत्वाची तर त्याचा गुरुकार्याला काही उपयोग होईल आणि भाग्यवशात तुकाराम महाराज म्हणतात आपुलाचा गळा घेई उगवली तसा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटला तर तेवढी मोठी चांगली गोष्ट आहे. नाहीतर एका कार्याला उपकरण म्हणून तरी जात ते कार्य सजवायला तरी मदत करेल
अशा अंगानी आपण देखील एक समज आहे असं मला वाटत. कारण शशी महाराज मी एवढा ध्यानाला बसू शकत नाही, या सगळ्यांना मी स्वयंपाक करून वाढेल हे ध्यान करत, इतर माझे ध्यान करत, यांच्या करता मी शिथा आणि स्वयंपाक करेन आणि वाढवेन, तर ही माझी योग्यता असेल का? आणि मग एवढं करून जमेन तेवढी मी साधना करेन. तर म्हणून या मंडळींची मोठी तरी भरत होती. त्यामुळे प्रत्येकाला उत्तम मुली व्हावं आणि हत्तीने उत्तम हत्ती व्हावं. प्रत्येकानंच त्या अफजल खानाला मारायचं काम सोपवलेलं नाहीये. निर्माण केलेला आहे तो आणि प्रत्येकाला शिवाय शिवायचं काही कारण नाही. आणि प्रत्येकाची त्याची इच्छा आहे. परमार्थामध्ये देखील किती पुढे जायची इच्छा आहे ते अनेक प्रकारात किती कचरतो, किती स्वार्थ ते आकारात तयार आहे, किती स्थूलता आहे, किती दुर्प्रेम आहे, याच्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची काय त्याचा कस आहे हे समजत असत. त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. त्याने जाण आहे त्याचं त्याचं काम आहे. तो जर जाऊ शकत नसेल तर तो तिथंच राहणार. तिथंच राहणार पण तिथेही त्याचे अभ्यास आणि काही एक प्रगती होईल. अभ्यास हा तसा महत्वाचाच आहे. अभ्यास येऊन तो अध्येय पहिला घेण्याच्या गोष्टी असेल. म्हणून समज ही जे आहे ती सर्वात शेवटी उत्तम काम करेल. पण अभ्यासाने जेवढी तिला धार लावता येईल, जेवढी ती वाढेल, तेवढी वाढेल काम आहे असं मला वाटत. कोणतेही कर्म झाल्यावर त्यातही विशेष करून एखादे सत्कर्म झाल्यावर मी केले ती सूक्ष्म जाणीव राहते. सेवेकांची कर्मे सुद्धा मी पडाचं जाणले होता तेव्हा सर्वच बाबतीत समर्पण भाव कसा निर्माण होईल. मानस शास्त्रच असं आहे की आपल्या हातून जे दुष्कृत्य दुष्कृत्य फार मोठा शब्द झाला शिफार करतात. आपण लवकरात लवकर विचारायचं नाही. तशी ती प्रत्येक शक्ती दिलेली आहे. ते बाजूला टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या दोषांवरही फार विचार करायचा तो टाळतो. किंवा एखाद्या वेळेला दुसऱ्यावर कडाडून टीका करत असताना आपण जर चुकलं तर त्याबाबत आपल्या चुकांवर एवढा सत्ता नाही असं करतो सोडून देतो. पण त्याच वेळेला आपण जर एखादी चांगली गोष्ट केली, वाईट गोष्ट दिसण्याचा तसा प्रयत्न करतो, तसं चांगली गोष्ट केली तर ती त्याच्या मनात राहते. त्यांनी केली म्हणूनही राहते. त्याच्याबाबत केली तो कसा रिस्पॉन्स देतो आहे याच्याकडे त्याला जरा उत्सुकता असते. जर वाईट केली तर त्यांनी विसरावं असं वाटतं याला. एवढं काय झालं ते असं राखवायला असं म्हणायला तो मागं पुढे पाहत नाही. हे बोललं बोललं असेल. पण जर चांगलं झालं तर त्यांनी जरा प्रतिसाद द्यायला पाहिजे. नाही दिला किंवा कसा दिला अशा गोष्टीकडे आपलं लक्ष जात आपण मनुष्य मात्र आहोत. आणि अशा प्रकारची मानसिकता हे मनुष्याचं वैशिष्ट्य आहे. सत्कर्म झाल्यावर मी केलं अशी सूक्ष्म जाणीव राहते राहणार. आपण ध्यान करतो तर आपण ध्यान केलं याची जाणीव राहते. ध्यान हे सत्कर्म. आपण नाम घेतलं तरी आज आपल्या नामाची बैठक पूर्ण झाली याची जाणीव राहते. नाम हे सत्कर्मच आहे. सूक्ष्म जाणीव राहते. ही जी सूक्ष्म जाणीव राहते ज्या मीच्या ठिकाणी त्या मीला बोध गरजेचे आहे. जाणीवच त्या मीला होता कामा नये असं नाहीये. त्याला माहीत असायला पाहिजे. जो महाराजांना सांगतात की ते काशी लागलेले आणि तर्पण करत असताना श्राद्ध करत असताना पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभवा अशा प्रकारे कुठली मंत्र सांगायला लागले तर ते म्हणाले मी म्हणणार नाही. मी कधी पाप केलेलं नाही. पुण्योहम पुण्य कर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभव हा असंच मी म्हणेन असं म्हणाले. त्यांना जाणीव होती की आपण पुण्यात्मा आपण पुण्य कर्म केलेलं आहे. फक्त आपण म्हणजे कोण हे समजलं नाही. ज्याला मी असं म्हणतो तो कर्मरूप, तो जो मी आहे तो देहाच्या अजूनही अहंतेने पडायच्या ऐवजी त्याची बाह्य अहंकार जाऊन त्या मीच शुद्ध पारमार्थिक स्वरूप लक्षात घ्यावं. आम्ही तसा जात नाही. ध्यानात देखील जाणीव शिकत त्याच्यामध्ये झोप होईल, सुषुप्ती होईल. सुषुप्ती जाणीव नव्हती, ध्यानात जाणीव राहते. ध्यानात बाहेरचा आवाज ऐकू येतात, तो जागा असतो. फक्त त्याच्या चित्तात वृत्ती उठत वृत्ती शिवाय तो असतो केवळ जाणीव रूपाने अस्तित्व रूपाने विचाररहित असा असा तो असतो. तरी देखील मी आहे असं त्याला वाटत असतो. सवितर्क सविचार सानंद आणि साश्वित अशा ज्या समाधीच्या चार स्थिती सांगितल्या या सगळ्या स्थितीमध्ये साश्वित म्हणजे मी आहे असा असा जो भाव शिजत राहतो आता तो मी आहे या भावामध्ये मी आनंद रूप आहे हाही भाव असतो. पण आपण असण्याची जाणीव कधीही जात नाही साधकाची. ती एकाच वेळेला जाते जेव्हा तो नैतिकर्म समाधीला प्राप्त स्वतज्ञात समाधीच्या टोकाला अस्मी भाव शिल्लक राहतोच. अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती हा जो अहम अहम आहे तो आत्मा आहे हे समजणं म्हणजे झालं. बाकी मग मी राहतो वगैरे तर तो तसं तो राहतो प्रत्येकाचा राहतो. साधक वाटे झाली वेगळाच आहे. आव मंगळाचे देणे गुणे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे साधक झाला वाटला नव्हता. का म्हणे की परिचिती नव्हती आता दिवस जारी खेळी नाही हे कोणाला समजलं. आपण आनंद स्वरूप झालं की सत्कर्म झाली काम केलं तेही समजणार नाही म्हणजे काय तो पूर्णच म्हणायला पाहिजे. त्यामुळं ज्याला फक्त समजलं की मी सत्कर्म करणारा आहे, मी पूजा करणारा आहे, मी ध्यान करणारा आहे, मी नाम घेणारा आहे, मी सत्संगतीला जाणार आहे, हा जो मी आहे त्या मीला आत्मबोध होणं हे महत्वाचं आहे. हा मी राहतो हा काही फार प्रश्न नाही आहे. प्रत्येकाचा तो राहणारच. आणि विशेष करून सत्कर्म जे चुकलेली कर्म आहेत त्याची फारशी आठवण लहानपणापासूनची आपल्यालाही नसते. कारण तेवढी विस्मरण शक्ती परमेश्वराने दिली नाहीतर तुम्हाला जीवन जगण्यासाठी प्रेरणा राहणार नाही. चांगली गोष्ट आहे. जर फक्त चुका लक्षात राहिल्या मी केलेल्या चुका तर तुम्ही आज रात्री मी झोपू शकणार नाही. उद्या उठल्यानंतर त्या चुकाच कैमान झाल्याला सुरुवात करते. तसं नाही तुमच्या घरात कधी कधी वादन होतात, भांडण होतात, ऑफिस मध्ये होतात. तुम्ही दोन चार पाच दिवसांनी विसरता. सगळ्यांची प्रेमाने वागायला बोलायला सुरुवात करता. विस्मरणात तुम्ही हे सगळं ढकलता. अशा करता ढकलता की त्याच्या सकट तुम्ही राहू जगू शकणार नाही. त्याची आवश्यकता आहे. तसंच चांगल्या गोष्टी देखील लक्षात राहणं काहीच चूक नाही आहे. फक्त हे लक्षात ठेवणारा जो आहे तो देह मन बुद्धीच्या पलीकडचा आपण आत्मरूप आहोत या भावातच जावा अशी अपेक्षा आहे. तो त्या भावात गेला, त्या भावाला जर तो प्राप्त झाला तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाही. मग केलेली सगळी कर्म ही न केल्यासारखी होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले ना, बोलो मी न बोलले जाणला नव्हती. जो गोपिता उन्मनी आडा येणार तशी त्याची स्थिती होत जाते. सात लटिके दोन्ही बोलवणी न बोलले जाहला मौनी अशी अशा एका दशेला जर बोध झाला तर तो प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या काय लक्षात राहतं हे लक्षात ठेवायचे आहे जे आपण तेच आहोत असं लक्षात ठेवणं हे अधिक अधिक आपलं अधिक महत्वाचं आहे असं आपण सांगतो.
अशा रीतीने पंकजदारांनी सांगितलं तसं वर्षांनी आपण या सत्संगाच्या कार्यक्रमाला पुनश्च काय हरिओम असं म्हटलं. हा कार्यक्रम आता अव्याहत तिसऱ्या रविवारी आपलं चालू राहील जो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये खरंच आपल्या पातळीवरून आपण प्रश्न विचारत असतो आणि उत्तर जो देतो तो त्याच्या पातळीवरून खाली येऊन तिथून तुम्हाला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. केवळ तुमच्या पातळीवर खाली येणं असं सत्संगात अपेक्षित नाहीये तर तिथून कुठं जायला पाहिजे तिथं एका योग्य विचारापर्यंत घेऊन जाणं. आणि म्हणून हा कार्यक्रम स्वामीजींच्या वेळेस देखील इतका लोकप्रिय प्रिय असा होता आणि आजही त्याची खुमारी ही तशीच्या तशी कायम आहे असं मला वाटतं. हरि ओम बोला कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय
पुढील रविवारी सायंकाळी 6:30 गणेशपुरम येथे युवा स्नेह हा कार्यक्रम होणार आहे. या आठवड्यातील पुढील रविवारपर्यंतची बाकी सर्व संत चॅनलमध्ये विषय आहे त्याचा मला पाहणार आहे. 31 डिसेंबर रविवार गोविंदवासी सर्वपंत दांडेकर अध्यक्ष आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वामीजी सावरकरांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा एसटी कॉलेजमध्ये सायंकाळी 6:30 ते 8 वेळा साजरा करणार आहोत. आपण सर्वांना या कार्यक्रमाचं सत्स्नेह निमंत्रण. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्या पर्यटकांना भेटा नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे बांधले नमस्कार करावा.